60 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असताना पाणी सेव्ह तर केलंच गेलं पाहिजे ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ आहे. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं बरं आपल्याला, म्हणजे पाण्यासोबत खेळायला, तासन तास त्या पाण्यामध्ये डुबून राहायला किंवा बर्फाची लादी अंगावर घेऊन बसायला. पण या पाण्याशी खेळताना आपण पाण्याशीच खेळ तर करत नाहीये ना. काय वाटतं तुम्हाला बरं, म्हणजे हे पाणी वाचवण्यासाठी आपण काय काय केलं गेलं पाहिजे हे मी तुम्हाला विचारलं होतं. बरेचसे छान छान उत्तर माझ्याकडे येत आहेत, छान छान उपाय येत आहेत की या प्रकारे पाणी वाचवलं गेलं पाहिजे. आदित्य काय म्हणतो ऐकूयात.
मी आदित्य भांगे बोलत आहे नांदेडवरून.
बोल आदित्य.
हे आजच्या विषय खूप छान आहे मॅडम, त्याबद्दल मला बोलायचं होतं. तर गुरुद्वारा परिसरामध्ये आपण पाहतो खूप ठिकाणी पाणी वाया जाते मॅडम, तर त्याची आपण बचत चुट्टी लावून पण करू शकतो, त्यामुळे पाणी वाचते. नाहीतर आपण जे पाण्याचे बॉटल्या राहतात ना, मग ते आपण जर चुट्टीला असं एका चिकटपट्टीनं किंवा कशाने तरी बांधलं तर त्याच्यात पण पाणी जमा होऊ शकते.
करेक्ट आहे.
आणि जे आपण जेव्हा बोर चालू करतो ना, तेव्हा बऱ्याच ठिकाणी टाकी भरून जाते आणि पाणी पण वाया जाते. मग तेव्हा आपण बाजूनं काहीतरी असं बकेट किंवा बाजूनं असं सिमेंटचं काहीतरी करून त्याच्यात पण पाणी जमा करू शकतो.
थँक्यू सो मच. आदित्यनी खूप छान उपाय सांगितलाय. जर का तुमचं लक्षच राहत नसेल ना की पाण्याची टाकी कधी भरून गेली आणि मग ते बंद करण्यापर्यंत इतकं लिटर पाणी वाया जातं, तर त्यासाठी काय करायचं, आपली जी पाण्याची टाकी असते त्याच्या आजूबाजूला ते काहीतरी कठड्यासारखं बांधून घ्यायचं, म्हणजे त्यात तरी कमी कमी ते पाणी सेव्ह होईल. खरं तर लक्ष ठेवलं पाहिजे पाणी जेव्हा आपण लावतो, मोटर लावतो तेव्हा. पण जर का राहतच नसेल तर काय ना, हा सुद्धा एक चांगला उपाय आहे पाणी वाचवण्यासाठीचा. तुमच्याकडे काय काय उपाय आहेत सांगा मला, पटकन कॉल करा 9607007935 वर 9606007935 माझा नंबर आहे. पटकन पाणी वाचवण्याचे काय काय उपाय आहेत ते सांगा. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.